श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 15व्या अध्यायाचा 20वा श्लोक म्हणजे अखेरचा श्लोक आज आपण घेणार आहोत। काल 18-19 ही दोन श्लोक घेऊन नंतर या अध्यायाचा आपण उपसंहार देखील बघितला। मनाला अंतकरणाला अत्यंत शांत करून देणारा हा 15वा अध्याय पुरुषोत्तमाचे दर्शन घडवून आणून देण्याची योग्यता असलेला अध्याय आहे। आपल्या गुणग्राहकतेवर अवलंबून आहे की या अध्यायाचा आधार घेऊन आपण कुठपर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती करू शकतो। आज 20वा श्लोक घेऊया आणि हा अध्याय संपवूया।
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
इति गुह्यतमं शास्त्र मिद मुक्तं मयानघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत।
हे पापरहिता, याप्रमाणे हे अत्यंत गुह्य शास्त्र मी तुला सांगितले। हे अर्जुना, याचे ज्ञान करून घेऊन मनुष्य बुद्धिमान आणि कृतकृत्य होतो।
एवं कथिलयादारभ्य जे हे सर्वशास्त्रैकलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळदळा जैसे। हे शब्द ब्रह्मीचे मथिते व्यास प्रज्ञेचे निहाते मथुनी काढिले आईते सारामही। जे ज्ञानामृताची जाह्नवी जे आनंद चंद्रींची सतरावी विचार क्षीरार्णवीची नवी लक्ष्मी जे हे। म्हणोनी आपुलेनी पदे वर्णे अर्थाचे नी जीवे प्राणी मी वाचोनी होणेणे आन काही। क्षराक्षरत्वे समोर जाले तयांचे पुरुषत्व वाळिले मग सर्वस्व मज दिदले पुरुषोत्तमी। म्हणोनी जगी गीता मी आत्मेनी पतिव्रता जे हे प्रस्तुत तू आता करणिली।
या गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगण्याला सुरुवात केल्यापासून तो आता या अध्यायाच्या अखेरपर्यंत ही जी केवळ सर्व शास्त्रांच्या अभ्यासाने प्राप्त होणारी एक वस्तू ती उपनिषदरूपी कमळातील सुगंध आहे आणि ती वस्तू काय, स्वतःला स्वतःचं दर्शन घडणे, त्या परमात्म वस्तूचे दर्शन। सर्व वेदरूपी घुसळावयाच्या दह्यापासून व्यासांच्या बुद्धिरूप रवीने घुसळून आम्ही हे अनादि सिद्ध लोणी काढले आहे। जी ही गीता ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, जी आनंदरूपाची त्या चंद्राची 17वी जीवनकळा आहे आणि जी ही विचाररूपी क्षीर समुद्राचे मंथन करून काढलेली नवी दुसरी लक्ष्मीच आहे। म्हणून ही गीतारूप लक्ष्मी आपल्या पदांनी वर्णांनी आणि आपल्या अर्थाच्या जीवा प्राणांनी माझ्याशिवाय दुसरे काही होणे जाणत नाही। क्षरपुरुष क्षरपणाने आणि अक्षरपुरुष अक्षरपणाने गीतेने आपणास वरावे म्हणून तिच्या समोर आले, परंतु गीतेने त्यांच्या पुरुषत्वाचा त्याग केला। म्हणजे क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे खरे पुरुष नाहीत, कारण हे उपाधियुक्त आहेत आणि तिने आपले सर्वस्व पद वर्ण अर्थ वगैरे जो पुरुषोत्तम जो निरुपाधिक त्या मला अर्पण केले। म्हणून जी ही आता या अध्यायापर्यंत गीता तू ऐकलीस ती गीता या जगामध्ये आत्मरूप जो मी त्या माझ्याच ठिकाणी अनन्य असल्यामुळे पतिव्रता होऊन राहिली आहे।
साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र पै संसारू जिणते हे शस्त्र आत्मावतरविते मंत्र अक्षरे ये परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुनायसे जाले जे गोप्यधन काढिले माझे आजी मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेपू होता पार्था तया गौतमू जालासी आस्था निधी तुगा चोखटिवा पुलिया पुडिला उगाणा घेयावया तया दर्पणाची ची परी धनंजया केली आम्हा का भरले चंद्र तारांगणी नभ सिंधु आपणया माजी आणी तैसा गीतेसी मी अंतकरणी सुदला तुआ।
खरोखर गीता हे नुसते शब्द पांडित्य दाखवण्याचे शास्त्र नाही तर ही गीता संसार जिंकणारे हतियार आहे। फार काय सांगावे, या गीतेची ही अक्षरे आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत। परंतु अर्जुना, तुझ्यापुढे जे आम्ही गीताशास्त्र सांगितले ते तू माझे गुप्त धन आज बाहेर काढलेस असा प्रकार झाला। अर्जुना, पूर्वी शंकराच्या मस्तकात जटेत गुप्त असलेली गंगा म्हणजे गोदावरी जसे बाहेर काढण्यास गौतम हा कारणीभूत झाला होता, तसा मी जो चैतन्य रूपी शंकर त्या माझ्या मस्तकामध्ये जो गीता रूपी ठेवा होता त्याला तू बाहेर काढलीस। श्रद्धेचे भांडार जो तू अर्जुन तो तू गौतम झालास। आपल्या निर्मळपणाने पुढे असलेल्याचे आकलन करून घेण्याच्या कामी अर्जुना तू आम्हाला आरशाप्रमाणे झालास। आरसा ज्याप्रमाणे आपल्यात समोरच्याचे प्रतिबिंब घेतो त्याप्रमाणे अर्जुना तू माझे आकलन केलेस। अथवा ज्याप्रमाणे चंद्र आणि ताऱ्यांचे समुदाय यांनी भरलेले पूर्ण आकाश समुद्र आपल्यामध्ये प्रतिबिंब रूपाने आणतो त्याप्रमाणे गीतेसकट मला तू आपल्या अंतकरणामध्ये ओतून घेतलेस।
जे त्रिविध मळकटा तू सांडिलासी सुभटा म्हणून गीतेसी मज वसवटा जालासी गा परी हे बोलो काय गीता जे हे माझी उन्मेषलता जाणे तो समस्ता मोहा मुके सेविली अमृत सरिता रोग दवडुनी पंडू सुता अमरपण उचिता देवनी घाली तैसी गीता हे जाणी तलिया काय विस्मयो मोह जावया परी आत्मज्ञाने आपण पया मिळी जे येथ जया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपुले या जीविता पाही होऊनिया उतराई लया जाय।
अर्जुना, तुझ्या चित्तामध्ये तीन प्रकारचे मळ सोडून गेले म्हणून तू गीतेसह माझे राहण्याचे ठिकाण झाला। परंतु हे काय बोलू, माझी ज्ञानाची वेली जी ही गीता हिला जो जाणील तो संपूर्ण मोहापासून मुक्त होईल। अर्जुना, अमृताच्या नदीचे सेवन केले असता ते सेवन रोग नाहीसे करून योग्य अशा अमरपणाला देऊन टाकते। त्याप्रमाणे ही गीता जाणली असता मोह नाहीसा होतो यात आश्चर्य काय आहे। मोह तर जाईलच, पण या गीतेच्या योगाने आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपी मिळता येते। पहा, ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी कर्म आपल्या जीविताने मुक्त होऊन लयाला जाते।
हारपले दाऊनी जैसा मागू सरे वीर विलासा ज्ञानची कळसवळ घे तैसा कर्म प्रसादा म्हणोनी ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा नाथांचा सखा बोलिला तू ते श्रीकृष्ण वदनामृत पार्थी भरोनी असे ओसंडत मग व्यास कृपा प्राप्त संजयासी तो धृतराष्ट्र राया सूतसे पान करावया, मनोनी जीवितांतु ते या नव्हे चिभारी। एरवी गीता श्रवण अवसरी, आवडो लागतान अधिकारी, परीशेखी तेची उजरी पातला भली।
हे वीर विलासा अर्जुना, हरवलेली वस्तू दाखवून जसा माग नाहीसा होतो, त्याप्रमाणे कर्मरूपी देवळावर ज्ञानरूपी कळस चढतो। कर्म हे ज्ञानाची प्राप्ती करून देऊन आपण संपते, स्वतः संपते। म्हणून ज्ञानी पुरुषाला कर्तव्य करणे संपले असे समजा। याप्रमाणे अनाथांचे सहाय्य करते श्रीकृष्ण परमात्मा बोललेत। ते श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले बोधामृत अर्जुनरूपी भांडे भरून सांडत होते। मग ते बोधामृत व्यासांच्या कृपेने संजयाला सुद्धा प्राप्त झाले। नंतर त्या संजयाने ते बोधामृत धृतराष्ट्र राजाला पिण्याकरिता दिले, म्हणून धृतराष्ट्र राजाला अंतसमय कठीण गेला नाही, म्हणजे मरणसमयी त्याच्या चित्ताची गडबड उडाली नाही। वास्तविक विचार करून पाहिले तर गीता ऐकण्याच्या वेळी तो धृतराष्ट्र अनधिकारी आहे असे वाटायला लावणारा होता, परंतु शेवटी अंतसमयी तोच बोधाचा प्रकाश त्याला चांगला पावला। म्हणजे जी गीता ऐकली होती संजयाच्या तोंडातून, त्याचा अंतकाळी त्याला खूप चांगला उपयोग झाला।
जेव्हा द्राक्षी दूध घातले, तेव्हा वाया गेले गमले, परी फळपाकी दुणावले देखिजे जेवी। तैसी हरिवक्त्रींची अक्षरे, संजये सांगितली आदरे, तिही अंधुतोही अवसरे सुखिया जाला। तेची मर्हाटेनी विन्यासे, मिया उन्मेषे ठसे ठोंबसे, जाणे निणे तैसे निरोपिले। सेवंतिये अरसी काही, आंग पाहता विशेषु तरी नाही, परी सौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणिजे। तैसे घडते प्रमेय घेईजे, उणे ते मज देईजे, जे निर्णने हेची सहजे रूप की बाळा।
ज्यावेळी खत म्हणून द्राक्षांच्या वेलीला दूध घातले, त्यावेळी त्यांचा तत्काळ उपयोग दिसून न आल्यामुळे ते व्यर्थ नासले असा समज होतो। परंतु त्या खताचा परिणाम होऊन ज्यावेळेला द्राक्षाचे पीक तयार होते, त्यावेळेला वाया गेल्यासारखे वाटलेले दूध दुप्पट फायद्याचे झाले असा ज्याप्रमाणे अनुभव येतो, त्याप्रमाणे संजयाने हरीच्या मुखातील अक्षरे धृतराष्ट्राला आदराने सांगितली। त्या अक्षरांच्या योगाने तो आंधळा धृतराष्ट्र देखील काही काळाने मरणकाळी सुखी झाला। तेच मी मराठी भाषेच्या रचनेने ओबडधोबड ज्ञानाने मला कळले न कळले तसे सांगितले। ठसे ठोंबसे असा शब्द वापरला माऊलीने। अरसिकांनी शेवंतीच्या झाडाकडे पाहिले तर त्यात त्यांना काही विशेष महत्त्व दिसत नाही, परंतु त्याच झाडाला आलेल्या फुलातील सुगंधावर नजर ठेवून जे भ्रमर असतात ते त्यातील पराग घेऊन जातात आणि तेच त्यातील सार जाणू शकतात। त्यासाठी तो त्या मकरंदाचा सार जाणण्यासाठी भुंगा व्हावा लागेल। गीतेतील विषयाच्या चालू असलेल्या प्रतिपादनात योग्य असेल त्याचा श्रोत्यांनी अंगीकार करावा, आणि याच्यामध्ये काही उणीव असेल तर ते माझे पदरात टाकावे। बरोबरच आहे की स्वभावतः काहीच न समजणे हेच लहान मुलाचे स्वरूप आहे। किती किती विनम्रपणा म्हणायचा याला। तैसे घडते प्रमेय घेईजे, उणे ते मज देईजे, आणि जे नेणणे हेची सहजे रूप की बाळा। जे तुम्हाला घ्यायचं असेल राजे हो ते तुम्ही घ्या, आणि जे तुम्हाला वाईट वाटत असेल ते माझ्या पदरात टाकून द्या, आणि बोलून चालून मी तुमचं लहानसं लेकरू आहे असा लढिवाळपणाचा भाव माऊलीने व्यक्त केला आहे।
परी नेण ते जरी होये तरही देखो नि बाप की माये हर्ष के ही न समाये चोज करीती तैसे संत माहेर माझे तुम्ही मीन लिया मी लाड़े जे तेची ग्रंथाचे निव्याजे जाणी जोजी आता विश्वात्मकुहा माझा स्वामी श्री निवृत्ति राजा तो अवधारो वाक्य पूजा ज्ञान देवो म्हणे।
परंतु मूल जरी अज्ञानी असले तरी आई आणि वडील यांनी त्याला पाहिले म्हणजे त्यांना त्याचा आनंदच वाटतो आणि त्याचा आनंद तो गगनात मावत नाही आणि मग ते त्या मुलाचे कौतुकच करतात। त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहात, तुम्ही भेटल्यावर मी लडिवाळपणा करतो। महाराज, तो लडिवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय असे आपण समजावे। आता विश्वरूपी माझा गुरु जो श्री निवृत्ती राजा तो माझी ही शब्दांची पूजा ऐको असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात। अशा प्रकारे आपला हा 15वा अध्याय इथे संपतो। ओबीरूपाने या अध्यायामध्ये आपण जे जे निरूपण ऐकलं ते अद्वितीय आणि अनुपम असं होतं। मुळात 13व्या अध्यायात जे सांगितलं होतं पूर्ण क्षेत्र कशाला म्हणतात, पुढे सांख्य सिद्धांतारूप अनुसार त्यालाच प्रकृती आणि पुरुष असं नाव झालं, क्षेत्रातील क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला। सुरुवातीला क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान आणि ब्रह्म हे प्रकार सांगितले होते, नंतर प्रकृती आणि पुरुष याच्यामध्ये जुळवून हे भाग दाखवलेत, पण नंतर हा संसार कसा आहे, देह तर आहेच, देहाबद्दल माहिती मिळाली, पण हा संसार कसा आहे, हा भववृक्ष, तर हा संसार हा प्रपंच कारण हाच मुख्य अडथळा आहे, तर याला जाणणे आवश्यक होते। म्हणून त्या प्रपंच वृक्षाला जाणण्याच्या बहाण्याने देवानी एक झाड ज्याचं मूळ वर आणि फांद्या खाली आहेत अशा झाडाची उपमा देऊन कशाप्रकारे त्या झाडाची वृद्धी होते, कोणकोणत्या शाखा विकसित होतात, कशा प्रकारचे पल्लव येतात, कुठले फळं त्याला लागतात, मनुष्य शाखा कुठे असतात, वेदाची तीन पालवी कशी फुटते, ही सर्व माहिती विस्तृत रूपाने या अध्यायात माऊलींनी सांगितली होती। आणि नंतर अर्जुनाने प्रश्न केला होता की देवा तुझे ती निरुपाधिक रूप मला सांग, निरुपाधिक स्वरूप मला सांग। तर त्या निरुपाधिक स्वरूप सांगण्याच्या आधी, ती निरुपाधी सांगण्याच्या आधी उपाधी देवाने सांगितली। उपाधी म्हणजे काय, जे आपल्याला दिसू शकतं, जे आपण ओळखू शकतो सर्वसामान्य लोक, म्हणून उपाधी केली। म्हणून क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष दाखवले, क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष। क्षर म्हणजे ज्याचा नाश होतो हा देह, नाशिवंत देह, अक्षर त्याच्यामध्ये असलेला जीवात्मा तो अक्षर। आणि या दोहोहून तिसरा वेगळा आहे, तो तिसरा वेगळा आहे असं जर डायरेक्ट सांगितलं असतं पुरुषोत्तम तर कोणाला समजलं नसतं, म्हणून क्षर आणि अक्षर हे दोन पुरुष सांगणे भाग पडलं। म्हणून देवानी म्हणजे अर्जुनाचा प्रश्न जो होता तो देवानी असा मांडला होता की तुला निरुपाधिक स्वरूप सांगायच्या आधी उपाधी सांगतो, ते आवश्यक आहे। काही लिहायचं असेल तर एक बिंदूला दाखवावं लागेल, एक छोटासा बिंदू मेन्शन करायला लागेल, शून्य जरी दाखवायचं असेल तर एक बिंदू दाखवावा लागतो। म्हणून हे आवश्यक होतं की ते क्षर आणि अक्षर पुरुषाचं वर्णन आणि नंतर पुरुषोत्तमाचं वर्णन केलं आणि माऊलींनी सांगितलं की तो पुरुषोत्तम जो अनन्य भावाने भक्ती करू शकतो, सर्वांच्यामध्ये तो जो मला पाहतो त्यालाच या पुरुषोत्तमाचा अनुभव येऊ शकतो, बाकी कोणालाही हा अनुभव येऊ शकत नाही। माऊलीचे हे अमृतमयी शब्द आपणा सर्वांपर्यंत पोचलेत। सर्वांनी हळूहळू का होईना मनामध्ये दृढ संकल्प करून या पुरुषोत्तमाशी जुळण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला याच्या अत्यंत जवळ जाता येईल। माऊलींनी सांगितलं की नुसत्या ज्ञानाच्या गप्पा मारून, ज्ञानाची बडबड करून पुरुषोत्तमापर्यंत जाता येत नाही, कारण पुरुषोत्तमाची जी स्थिती आहे ते अज्ञान आणि ज्ञान दोन्ही जिथे संपते त्याच्या पलीकडची आहे। जिथे ज्ञानही पोचू शकत नाही, कारण तो प्रकाशाचाही प्रकाश आहे, जो अंधाराचाही अंधार आहे, जो शून्याचाही शून्य आहे, अशी त्या पुरुषोत्तमाची स्थिती आहे. आणि त्या पुरुषोत्तमापर्यंत जाण्यासाठी पूर्ण समर्पण आवश्यक आहे. आणि पूर्ण समर्पण करूनसुद्धा नुसतं ज्ञानाच्या गप्पा मारून होऊ शकत नाही, समर्पणाच्या गप्पा मारून होऊ शकत नाही, तर ज्ञान कसं असावं? वैराग्यजन्य ज्ञान असावं, वैराग्याच्या कढईमध्ये तळून काढलेलं ज्ञान असावं. त्या ज्ञानामध्ये वैराग्याची प्रचिती पदोपदी अनुभव असायचा, असायला पाहिजे, असं ते ज्ञान असावं. नाहीतर ज्ञानाबद्दलच्या गप्पा मारून आपण ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करू तर ते ज्ञान नाही, असं हे अप्रतिम असं पुरुषोत्तमाचं वर्णन माऊलींच्या या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचलं. आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी कृतकृत्य होऊन आपली कृतज्ञता व्यक्त करून हा 15वा अध्याय आज इथे संपवत आहोत. इति श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु.
पुण्डलिकावरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेवतुकाराम श्रीपण्ढरीनाथ महाराज की जय.